chinimandi.com podcast. महाराष्ट्र ऊसतोड मजुरांनी केली पगारवाढीची मागणी. महाराष्ट्रामध्ये ऊसतोडणी मजुरांनी 2020-21 साखर हंगामापासून आपल्या पगारात वाढ करून तो 400 रुपये प्रतिटन करण्याची मागणी केली आहे. सध्या मजुरांना 280 रुपये प्रतिटन पगार दिला जातो. प्रत्येक हंगामात जवळपास 6 ते 10 लाख तोडणी मजूर गाळप हंगामात भाग घेतात. महाराष्ट्रामधील तोडणी कामगार ऊस तोडणीसाठी शेजारील कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूसह इतर राज्यात जातात. ऊस कटर आणि ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष आणि सेंटर ऑफ इंडिया ट्रेड युनियनचे उपाध्यक्ष डी एल कराड यांनी सांगितले की ऑक्टोबर 2015 लागू करण्यात आलेल्या त्रिपक्षीय कराराचा कालावधी आता संपला आहे आणि याला नव्या पद्धतीने लागू करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तोडणी मजुरांच्या प्रतिनिधी मंडळाने सांगितले की हंगाम सुरुवातीच्या आधीच मजुरांची आर्थिक स्थिती खूपच नाजूक झाली आहे. महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष श्रीरंग भांगे यांनी सांगितले की तोडणी मजुरांना प्रतिटन 400 रुपये मजुरी द्यावी. संघटना पुढच्या आठवड्यात याबाबत सरकारशी संपर्क साधेल.